chinimandi.com पॉडकास्ट। केनियामध्ये परतू शकतात टोळ, पिकांना धोका। केनिया 70 वर्षांमधील सर्वात वाईट टोळ धाडीच्या हल्ल्याचा सामना करण्याच्या वाटेवर आहे। शेतकऱ्यांना इशारा देण्यात आलाय की टोळांची एक तिसरी पिढी येऊ शकते जी पिकांचे मोठे नुकसान करू शकते। ऑक्टोबरच्या दृष्टिकोनापासून अनुकूल हवामानाची स्थिती टोळांच्या परतण्यामध्ये योगदान देऊ शकते। या वर्षी आतापर्यंत देशामध्ये 2 टोळांचे हल्ले झाले आहेत। या हल्ल्याने व्यापक खाद्य असुरक्षा निर्माण झाली आहे। टोळांच्या झुंडीने यापूर्वीही पिकाचे नुकसान केले आहे, ज्याचा कोरोनाच्या प्रभावाबरोबरच विनाशकारी परिणाम झालाय। केनियामध्ये ऊसासहित इतर पिकांची शेती केली जाते।